93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर। नमस्कार, मी आहे संग्राम रघुराम राजन, आरबीआयचे गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर। हा भन्नाट माणूस आहे। मला तरी आता गेल्या 10-15-20-25 वर्षात आठवत नाही की आरबीआयचा गव्हर्नर एवढा कॅरिस्मॅटिक, बाकी काही नसलं तरी कॅरिस्मॅटिक नक्की आहे, त्याच्या विरोधकही म्हणतील। आणि खूप शिकलेला माणूस आहे, खूप काय काय छान 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 बोलत असतो आणि चांगलं वाटतं असं प्रशासनात कोणी असलं की। त्यांचं लेटेस्ट कालचं स्टेटमेंट तुम्ही वाचलं का? म्हणजे आता आपण बोलत होतो की घर कर्ज वगैरे कदाचित स्वस्त होतील, व्हायलाच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय, कारण रेपो रेट त्यांनी कमी केला आरबीआयचा। दुसरं एक त्यांचं स्टेटमेंट आहे की साधारण असावेत, त्याच्यापेक्षा जास्त 60,000 करोड रुपये जनरल चलनेत मार्केटमध्ये दिसतात इलेक्शन आली की। तुम्हाला तर माहिती आहे की आता वेगवेगळ्या राज्यात इलेक्शन चालू आहेत, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू, तिकडं आसाम, हे 4-5 ठिकाणी एकदम इलेक्शन चालू असताना 60,000 करोड रुपये एक्स्ट्राचे असे दिसतात आम्हाला मार्केटमध्ये फिरताना, आणि ते का होतं तेही आम्हाला माहितीये। अर्थात ते अजून काही उघडपणे तसं काही बोलू शकले नाहीत, कारण मर्यादा असते, तुम्ही एखाद्या पदावर असल्यावर सगळंच मोजून मापून बोलावं लागतं। ते काय रेडिओ जॉकी आहेत का? आणि त्यातल्या त्यात मॉर्निंग नंबर 1 वरती काय वाटेल ते बोलायला? त्यांचा रुख सगळ्यांना कळालेला आहे, पण की 60,000 करोड रुपये एक्स्ट्राचे म्हणजे इलेक्शन आली की पॉलिटिकल पार्ट्या पैसे वाटतात, पैसा सगळा खर्च करतात, काळा पैसा सगळा बाहेर येतो आणि इकडे वापरला जातो। मला एक प्रश्न पडलेला आहे, 60,000 करोड रुपये म्हणजे काय अमाऊंट झाली? कम्प्लिटली इनसेन। काही लोकांनी असे आकडे काढलेले आहेत तज्ञांनी की प्रत्येक घरात 2-3 हजार रुपये पर इलेक्शनच्या वेळी जातात, तो ऍव्हरेज आकडा आहे। पुण्यामध्ये परिस्थिती काय आहे? तुमचं नाव नका सांगू, ज्यानं पैसे तुम्हाला दिले किंवा तुम्हाला असं ऐकत तुमच्या आलं की बाबा हा पैसे वाटतोय त्याचंही नाव सांगायची काही गरज नाहीये, पण तुम्हाला पैसे मिळतात का इलेक्शनच्या वेळी? मग खासदारकीचं असेल, आमदारकीचं इलेक्शन असेल, किंवा आता पुढच्या वर्षी जे कॉर्पोरेशनचे इलेक्शन येणार आहेत, नगरसेवक कॅन्डिडेट्स वाटतात का? तुम्हाला कधी पैसे मिळालेत का पुण्यामध्ये? हे मला सांगा 6608093 वर। कम्प्लिटली तुम्हाला अनॉनिमस ठेवू, आपण तुमचं नाव कुठे येणार नाही काय नाही, पण आपण बघूया की म्हणजे काय बाकीच्या स्टेट्समध्ये एवढे पैसे मिळतात लोकांचे, आपला का नाही, असाही काही लोकांचा सूर असू शकतो। 6608093 तुम्ही नुसतं ऐकलंही असेल की अरे आमच्या एरियामध्ये वाटत तर होते, मला काही मिळाले नाही वगैरे, किंवा मी घेतले नाही, तरी चालेल, पण जरा एक्सपिरियन्स शेअर करा। Coming up in just a bit, चार गाण्याची बाकी। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बज जाते रहो।